बादशाह बाजी का हार्टलेस, ये ट्रैक आप लोगों ने सुना सारा के साथ सिर्फ सुपर हिट 93.5 रेड एफएम पर। शो शुरू हुआ है सारा परत एकदा हजर झाली आहे तुमच्यासोबत बोलण्यासाठी। कारण काय ना की या विषयावरती आपण बोललंच पाहिजे, कारण खूप धावपळ करत आपण आपली कामं वेळेच्या आत उरकवतो, आपल्या बॉसकडनं परमिशन काढतो की थोड्या वेळात बस मी माझं हे सरकारी काम जे आहे ते सरकारी कार्यालयात जाऊन पूर्ण करून येतो, आणि ज्या वेळेला आपण तिथे जातो 4 वाजताच सरकारी बाबू जे होते हे वो गायब हो चुके होते हैं। कारण 4 वाजताच आजकाल बऱ्याच सरकारी कार्यालयामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना घरी जाण्याचे वेध लागलेले असतात, आणि त्यामुळं आपल्यासारख्यांना ज्यांना तारेवरची कसरत करत तिथपर्यंत पोहोचावं लागतं त्यांची मात्र चांगलीच दमछाक होते, आणि एवढी दमछाक करून सुद्धा काम काही पूर्ण होत नाही। का तर सरकारी बाबू जे होते वो वहां पे अवेलेबलही नाही होते, आणि मग पुन्हा आपल्या तिथे खेट्या वाऱ्या या सगळ्याच गोष्टी सुरू होतात। पण याच सगळ्या गोष्टी तुम्ही सुद्धा अनुभवल्या आहेत का नांदेडमध्ये? जर अनुभवल्या असतील तर पटकन मला कॉल करा 9607007935 या माझ्या नंबरवर। जी हां, मेरा नंबर है 9607007935। तो फटाफट कॉल करके बताइए आपका वाला एक्सपीरियंस, साथ ही सुन लीजिए आने वाला ये ट्रैक।
राधण दे यार बुलेया, सुन ले पुकार बुलेया, तू ही तो यार बुलेया, मुर्शिद मेरा, मुर्शिद मेरा।
जी हाँ, सरकारी बाबुओं के लिए भी ऐसा ही दिल से निकलता है कि सुन ले पुकार बुलेया। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।